आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान। मुंबईची केया हटकर आणि अमरावतीच्या करीना थापाचा गौरव। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक एम टी वासुदेव नायर यांच्या पार्थिवावर कोझिकोड इथं अंत्यसंस्कार। आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6-3 धावा। आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं। कला संस्कृती साहस नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक सेवा क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना असाधारण कामगिरीबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात मुंबईची 13 वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या 17 वर्षीय करीना थापाचा समावेश आहे। केया हटकर डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आहे। तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं। करीना थापाला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तिनं अतुलनीय प्रसंगावधान दाखवत आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून तब्बल 36 जणांचे प्राण वाचवले होते। या बालकांचं साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या।
प्यारे बच्चों, मुझे आप सभी पर गर्व है। मुझे ही नहीं, पूरे देश को, पूरे समाज को आप सभी पर नाज है। आपने जो काम किए हैं वो असाधारण है। आपने जो हासिल किए हैं वो आश्चर्यजनक है। आप सब जो क्षमताएं हैं वो असीम है। आप सब में जो गुण है वो अतुलनीय है। आपने देश के बच्चों के लिए आदर्श प्रस्तुत किए हैं।
शीख धर्मी यांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे 2 पुत्र बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। अमरावतीच्या करीना थापाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला। अमरावतीमधल्या जयंबा इमारतीमध्ये सिलेंडरमुळे लागलेल्या आगीतून अनेकांना वाचवणारी करीना त्या दिवशीच्या घटनेबाबत म्हणाली।
मैं सेकंड फ्लोर से आ रही थी नीचे ग्राउंड फ्लोर के लिए, तो मैंने देखा सेकंड फ्लोर पे पूरा ही धुआं हो गया था। मैं नीचे जाके मैंने पापा को बताया।
तिच्या साहसाबद्दल अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितलं।
मोठी आग, चौबाजून सिलेंडर, ही सगळी परिस्थिती असताना सगळ्यांचे जवळपास 70 लोकांचे जीव धोक्यात होते आणि ते जीव धोक्यात असताना तिनं साहस दाखवत या सगळ्या बाबीशी सामना केला। म्हणून तिचं जे साहस होत त्या साहस
वीर बाल दिवस हा देशातल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय प्रेरणा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते। देशापुढे इतर काहीही महत्वाचं नाही, हीच साहेबजाद्यांच्या बलिदानांची शिकवण असल्याचं ते यावेळी म्हणाले।
चाहे कितनी भी विकट स्थितियां आए, कितना भी विपरीत समय क्यों ना हो, देश और देश हित से बड़ा कुछ नहीं होता। इसलिए देश के लिए किया गया हर काम वीरता है। देश के लिए जीने वाला हर बच्चा हर युवा वीर बालक है।
यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा प्रारंभ केला। पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करून देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे। वीर बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला, तसंच नंतर झालेल्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली। विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या मुलांची पथकं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते। देशभरातून सुमारे 3000 अधिक मुलं या सोहळ्यात सहभागी झाली होती। सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझिम कलाप्रकारांचं प्रात्यक्षिक सादर केलं। संस्थेतल्या 18 विद्यार्थिनींसह 4 वादक, 1 व्यवस्थापक आणि 1 संघप्रमुख अशा 24 जणांच्या संघानं हे प्रात्यक्षिक यशस्वी केलं। जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं 1 कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कामेरी इथले तर सीपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. 50 लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण या कार्यक्रमात केलं जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक MT वासुदेवन नायर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोझिकोड इथल्या माऊर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नायर यांचं काल रात्री केरळमध्ये कोझिकोड इथं निधन झालं होतं. नायर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मल्याळी साहित्यिक चित्रपटसृष्टीतले मान्यवर आणि राजकीय नेते उपस्थित होते. केरळ सरकारनं त्यांच्या निधनानंतर राज्यात आज आणि उद्या 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातला बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोंटास, उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळ्या केला. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 311 धावा झाल्या होत्या. सीमा सुरक्षा दलात 30 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना MACP म्हणजे सुधारित आश्वासित पदोन्नती योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. निवृत्ती वेतनाच्या निश्चितीसाठी MACP अंतर्गत तिसऱ्या वित्तीय पदोन्नतीची मागणी फेटाळली गेल्याविरोधात सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला. वयाची 60 वर्ष पूर्ण करण्यापूर्वी आपल्या केडरमध्ये 30 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना हा लाभ दिला जावा अशी मागणी याचिकेत केली आहे. मूळ वेतन आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. वित्तीय क्षेत्रात फ्री AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार आणि नैतिक सक्षमीकरणासाठी एक चौकट विकसित करण्याकरता रिझर्व्ह बँकेनं 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. IIT मुंबईच्या संगणक अभियांत्रिकी विभागातले प्राध्यापक डॉ पुष्पक भट्टाचार्य या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. ही समिती जागतिक स्तरावर आणि भारतात वित्तीय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सद्य पातळीचं मूल्यांकन करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित संभाव्य धोके देखील ही समिती निश्चित करणार आहे आणि मूल्यांकन निराकरण आणि देखरेखीच्या चौकटीची शिफारस करणार आहे. देश आज शहीद उधमसिंग यांची 125वी जयंती निमित्त त्यांचं स्मरण करत आहे. शहीद उधमसिंग यांनी स्वातंत्र्यलढ्यात जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची हत्या केली होती. देशातल्या 3 प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान. मुंबईची केया हटकर आणि अमरावतीच्या करीना थापाचा गौरव. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक MT वासुदेव नायर यांच्या पार्थिवावर कोझिकोड इथं अंत्यसंस्कार. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 311 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.